विचारांच्या वादळात शेवटी आमच्याच पायापाशी आलास। अरे तुला इथेच यायचं होतं। जो आमच्या पायापाशी येतो त्याचा उद्धार निश्चित आहे। मग तो जाणीवपूर्वक आलेला असो वा अजाणता। शिव शंकर शंभो।